सर सर फ्रांचाइज के मधून बोलतोय. सर आपलं ग्लोरी आग्रहण बद्दल बोलणं चालतो सर 18 तारखेला. तुम्ही त्या सरांना कॉन्टॅक्ट केलं होतं का सर, मकरांचं शास्त्री सरांना? हॅलो सर, आपण बावंड कंस्ट्रक्शन कंपनी सर, ग्लोरिया ग्रँड बद्दल बोलतो सर. जाऊन आले का सर तुम्ही? चांदणी चौका जवळ सर. एक मिनिट सर, तुम्ही बोला. हा बोला सर. मी तुम्हाला त्या एक्झिक्युटिव्हचा नंबर दिला तिकडच्या साईट एक्झिक्युटिव्हचा, आणि त्याची एक गोष्ट आमच्याकडून होते ना, त्यामुळे तुम्हाला नंबर दिला. ते म्हणले की त्यांना कॉन्टॅक्ट करतो मी, म्हणे मग तुम्हाला सांगतो. मला लास्ट टाइम आपला असं बोलून झालं चांदणी चौकात सर. सॉरी सॉरी, वाटत करते. एक मिनिट सर, दौडतो. ठीक आहे, मी तुम्हाला एक लँड ऑफ सांगतो चालू ठेवा सर. प्रांजली पाटील नगर. हो येस सर. हो सर, हो सर, ऑन रोड आहे सर. सर तुम्हाला एक मिनिट, सर तिकडे 600 स्क्वेअर फीट आणि 908 स्क्वेअर फीट आतारामध्ये एरिया आहे सर. बट जो प्राईसचा जो रेशो आहे सर, तो ते तुम्हाला साईट एक्झिक्युटिव्हला कॉन्टॅक्ट करून विचारावं लागेल सर. हो सर, ग्लोरी नाही, फक्त मी तुम्हाला ग्लोरिया ग्रँड बद्दल बोलतो सर. नाही सर, कॉन्टॅक्ट आहे सर. हो म्हणजे कम्पिटिशन होण्याचं होतं, त्याला थोडं वर्क राहिलं. हो हो, तुम्हाला मी सर त्यांचा नंबर आमच्या साईडकडे देता, तुम्ही त्यांच्याशी बोलून घेतात, ते तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकतो सर त्या प्रकारच्या. सर ऍक्च्युली ना आमच्याकडे प्रोजेक्टची कुठलीच इन्फॉर्मेशन नाही आहे सर. त्या इन्फॉर्मेशनचे प्रोजेक्ट आहे ना सर, ते त्या साईट एक्झिक्युटिव्हला आहेत सर. बाकीचं जे प्रोजेक्ट सर, त्यांची इन्फॉर्मेशन आमच्याकडे आहे सर. पण फक्त तो आणि प्रथम शिलाड्याचे दोन प्रोजेक्ट सर, त्यांची इन्फॉर्मेशन आमच्याकडे अवेलेबल नाही आहे आजच्या कंडिशनला. मी तुम्हाला टेक्स्ट करतो नंबर, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून घ्या. ठीक आहे, मकरंद शास्त्री. हो चालेल.